आजचे दैनिक सुभक्ती पर्वत 14 डिसेंबर। त्याने त्याच्या लोकांसाठी ते वास्तविक बनवले। तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे। इब्री 8:6। इब्री 8:6 प्रमाणे ख्रिस्त हा नव्या कराराचा मध्यस्थ आहे। म्हणजे काय? म्हणजे हे की त्याच्या रक्ताने, जे या कराराचे रक्त आहे, लूक 22:20, इब्री 13:20, आम्हासाठी देवाच्या अभिवचनाची पूर्तता ही अंतिमरित्या आणि निर्णायकपणे विकत घेऊन ती राखून ठेवली आहे। याचा अर्थ असा आहे की देव त्याने नव्या कराराची जी अभिवचने दिली त्याप्रमाणे ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे आम्हामध्ये आंतरिक परिवर्तन घडवून आणतो। आणि याचा अर्थ असा आहे की देव आपल्यामध्ये हे परिवर्तन विश्वासाद्वारे घडवून आणतो, म्हणजे ख्रिस्तामध्ये देव आपल्यासाठी जो सर्व काही झाला त्यावर विश्वास। नवा करार ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे विकत घेण्यात आला आहे। ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे तो कार्यकारी केला जातो आणि ख्रिस्तावरील विश्वासाने तो कायात घेतला जातो। ख्रिस्ताला नव्या कराराचा मध्यस्थ म्हणून कसे काम करतो याचे वर्णन इब्री 13:20-21 ह्या शास्त्र भागात उत्तमरित्या केलेले आहे। आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो। त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो, आमेन। तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये करो, हे शब्द नवीन कराराच्या अनुषंगाने देव जेव्हा आपल्या अंतकरणावर त्याचे नियम लिहितो तेव्हा नेमके काय परिवर्तन घडून येते याचे वर्णन करतात। आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे हे शब्द त्या सार्वभौम कृपेने घडून येणाऱ्या या गौरवशाली कामाचा मध्यस्थ म्हणून येशूचे वर्णन करतात। म्हणून नाताळाचा अर्थ केवळ हा नाही की देव या सर्व छायेचे ठिकाण खऱ्या स्वरूपाला देतो, तर त्याचा हाही अर्थ होतो की तो ते खरे स्वरूप घेऊन त्याच्या लोकांसाठी ते वास्तविक बनवतो। तो ते आमच्या हृदयपटलावर लिहितो। तो तारण आणि परिवर्तन यांनी भरून असलेली नाताळाची भेट झाडाखाली लपवून ठेवत नाही की जणू ती आपण जाऊन आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने उचलावी, तर ती भेट तो स्वतः उचलतो आणि तुमच्या अंतकरणात आणि तुमच्या मनात ठेवतो आणि तुम्हाला खात्री देतो की तुम्ही देवाचे लेकरू आहात।